चीनी मंडी .com पॉडकास्ट।
ब्राझील, ऑक्टोबरच्या पावसात दिसून आली घट। मोठ्या दुष्काळाच्या महिन्यानंतर ब्राझीलच्या दक्षिण भागात अलीकडेच झालेला पाऊस ऊस लागवडीसाठी चांगला आहे, पण एप्रिल 2021 मध्ये ऊसाच्या पिकाच्या विकासासाठी पुरेसा होणार नाही। स्टोनेक्सच्या साखर आणि इथेनॉल डिव्हिजनचे संचालक ब्रुनो लिमा यांनी सांगितले की केंद्र दक्षिणमध्ये ऑक्टोबरचा पाऊस ऐतिहासिक सरासरी आणि गेल्या वर्षाच्या सरासरीपेक्षाही कमी आहे। या क्षेत्रात ऑक्टोबरमध्ये सरासरी पाऊस 120 मिलीमीटर आहे आणि आत्तापर्यंत झालेला पाऊस केवळ 20 मिलीमीटर आहे। ऑक्टोबर अखेरपर्यंत पाऊस 130 मिलीमीटरपर्यंत पोहोचण्याची आशा केली जात आहे।